पाठ 10 नवी जुनी पिढी स्वाध्याय 7
नोव्हेंबर महिन्यातली धावपळ. नोव्हेंबर महिन्यात आमची सगळ्यांचीच धावपळ चाललेली असते. घरात आई आणि आजीला दिवाळीचे वेद लागलेले असतात आणि दिवाळीत लागणाऱ्या सामानाच्या याद्या बाबांच्या हातात येऊन पडतात. स्वयंपाकघरात फराळ तयार होत असतानाच आजोबांच्या खोलीत मात्र एकदम शांतता असते, कारण आता आजोबा कंदील बनवण्यात अगदी मग्न झालेले असतात. माझ्या महाविद्यालयात वार्षिक दिनाची तयारी चालू असली तरी माझं लक्ष मात्र दिवाळीत नवीन काय घ्यायचं यावरच असतं. आणि या दिवसात अमेरिकेत राहणाऱ्या दादाला मात्र सुट्टीचे वेद लागलेले असतात.